चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी 14 दिवसात ऊस बिलं द्यावीत। बिजनौरचे जिल्हाधिकारी सुजित कुमार यांनी साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊसाची बिलं तातडीनं देण्याचे आदेश दिले आहेत। कोणत्याही परिस्थितीत ऊस बिलं 14 दिवसात द्यावीत, ही मुदत पाळली जावी असे निर्देश त्यांनी दिले असून यात कसूर करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस बिलं वेळेत न मिळाल्यानं शेतकऱ्यांसमोर आलेल्या अडचणी मांडल्या। नियमानुसार ऊसाची बिलं मिळाली पाहिजेत। बिजनौर, चांदपूर, बिलाई, बरकातपूर या साखर कारखान्यांनी ऊस बिलं अद्याप न दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जर एखादी बँक कर्ज देत नसेल तर तातडीनं दुसऱ्या बँकांकडे मागणी करावी असे निर्देश त्यांनी बिजनौर आणि चांदपूर साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना दिले। बिलाई साखर कारखान्याला बँकांसह सरकारकडून कर्ज मिळालेलं नाही। या कारखान्यानं साखर विकून आणि अन्य मार्गांनी शेतकऱ्यांची बिलं द्यावीत। केंद्र सरकारनं कर्ज दिल्यानंतरही बरकातपूर साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना 14 दिवसांच्या मुदतीत बिलं दिली नाहीत याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली। जिल्हाधिकारी म्हणाले की कारखान्याला आर्थिक मदत मिळाली असताना शेतकऱ्यांना 14 दिवसात बिलं न देणं गैर आहे। कारखान्यानं साखरेची विक्री वा अन्य पर्यायातून शेतकऱ्यांना बिलं द्यावीत। 14 दिवसांच्या मुदतीत बिलांचं वितरण व्हावं। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सर्व साखर कारखान्यांकडून 14 दिवसांच्या मुदतीत ऊस बिलं देण्यासंबंधीची पूर्तता केली जाईल असं सांगितलं।